याकोबाचे पत्र अध्याय 4. तुम्हामध्ये लढाया व भांडणे कोठून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करीता त्यापासून की नाही? तुम्ही लोभ धरिता तरी तुम्हास प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करिता तरी इष्ट ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही, यामुळे तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. अहो व्यभिचारिणींनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होण्यास पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. जो आत्मा त्याने आपल्या ठाई ठेविला तो परप्रेमाची ईर्षा धरितो. हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ असे तुम्हास वाटते काय? तो अधिक कृपादान देतो. यास्तव शास्त्र म्हणते,
देव गर्विष्ठांचा विरोध करीतो आणि लीनास कृपादान देतो.
यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. पापीजन हो, हात शुद्ध करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे पवित्र करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा. तुमच्या हसण्याचा शोक व तुमच्या आनंदाचा विषाद हो. प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उंच करील. बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधूविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोष लावितो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोष लावितो. जर तू नियमाला दोष लावितोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस. नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे. तो तारावयास व नाश करावयास समर्थ आहे. आपल्या शेजाऱ्यास दोष लावणारा तू कोण? अहा, जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालू आणि व्यापार करून पैसा मिळवू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही वा पहा, ती थोडा वेळ दिसते आणि मग नाहीशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. आता तुम्ही आपल्याला फुशारकी मारता येते म्हणून अभिमान बाळगता, पण अशा प्रकारची सर्व फुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला ते पाप आहे.